ہی آہے ایڈوانٹسٹ ورلڈ ریڈیو آئی پروگرام بدھو امید جو سڈ۔
سائمین، پروگرام سدائے امید ساگر اوان جی میزبان عابد شمیم اوان جی خدمت میں حاضر آہے۔ اساں جی ٹیم جی طرفاں سبھی سائمین جی خدمت میں آداب۔ سائمین، مکھے امید آہے تا اوان سبھی خدا تعالی جی فضل و کرم سا خیریت سا آیو۔ ہن کا پہری تا اج جو پروگرام شروع تھیے، اچو تا پروگرام جی تفصیل بدھی وٹھوں۔ تفصیل کچھ ایئے آہے
تا پروگرام جو آغاز ایک روحانی گیت سا کیو ویندو، این گیت کھا پوئے بارن جے لائے بائبل کہانی پیش کئی ویندی، این انہیں کھا پوئے خدا تعالی جو خادم یونس بھٹی خدا تعالی جو کلام پیش کندو۔ تا اچھو سائمین، پروگرام جو آغاز ایک روحانی گیت سا کیوں۔
سبنی کے خدا تعالی جے نالے ماں مجھے طرفا سلام قبول تھیے۔ پیارے بارو، ہانے وقت آہے تا اسا بائبل کہانی بدھوں۔ امید آہے تا اواں کے اج جی بائبل کہانی پسند دیندی۔ تا اچو پیارے بارو بائبل کہانی بدھوں۔ پیارے بارو، اج جی بائبل کہانی بائبل جے نو عہد نامو لوکا جی کتاب ماں آہے۔ پیارے بارو، ہکڑے ڈی کے فریسی، صدوقی ایں شریعت جا عالم عیسیٰ جی تعلیم بدھن لائے آیا۔ ہت انہوں کے اہو ڈسے تمام برو محسوس تھو تا چور، کوڑا، ڈنگا ایں بد اخلاق مانو عیسیٰ گڈ بیٹھا ہن۔ سو ہو شکایت کرن لگیا تا عیسیٰ کے موزیز یہودین سا گڈ اڑا گناگارن کے نا وہارن گرجے، نہ کہ ورے کھیس انہوں سا گڈ کائن گرجے۔ عیسیٰ انہوں جے سس پس بدھے ورتے، سو کیے چیا تا فرض کریو تا جے کڈھیں اواں ماں کے ایک سور ریڈو ہوجن، ہکڑے رات اواں کے معلوم تھیے تو تا انہوں ماں ہکڑو گیٹو کم آہے، پوئے چھا اواں ایہو سوچن دے وجے پینجے بسترے ماں سمئی پوندا تا ہکڑو ہی گیٹو کم آہے۔ پیارے بارو، ایہا کا فکر جی گال آہے چھا؟ نا، اواں ایئے ہرگز نہ کندا، بلکہ جترو اواں کا تھی سگندو اواں کوشش کرے انہن کے گولندا رہندا، ایس تائیں جو ایہو اواں کے لبے پوے، پوئے اواں ڈاڑی خوشی ویجا انہن کے موٹائے آنے واڑے ما چھڑیندا۔ اواں پینجے پڑوسین کے دعوت ڈیندے پینجی خوشی ماں شریک کندا، چالائے جو اواں جو ویجل گیٹو لبے پیو آئے۔ عیسیٰ ودیک چین تا انہیں ہی طرح خدا مانن بابت محسوس کرے تو عرش عظیم تے انن 99 مانن جے کے اگ مائی خدا جا تابیدار آہن تا کا ودیق خوشی انہیں کیڑے گنہگار مانو جی نمٹائی سا خدا ڈاہی موٹے اچن تے تھیے تھی۔ پترس پن ایہو ضروری سمجھو تا او ایہا گال سکھے تا خدا کیے پینجے بندن سا پیش اچے تو۔ پیارے بارو ہکڑے ڈی ہن عیسیٰ مسیح کا پوچھیو تا خداون جے کڈھیں کو موسا برے نمونے سا پیش ایندو آ رہے تا آؤں کیترا دفعہ بخشے چھڈیاں، چھا 7 دفعہ بخشے چھڈیاں؟ خداون عیسیٰ چیو تا نا، پترس 7 دفعہ نا بلکہ 77 دفعہ تائیں تو کھیس بخشندو رہے۔ ہی مثال بدھ کرے ہکڑے بادشاہ جا ہک نوکر ڈائیں کروڑن چاندی جا سکہ قرض ہویا، سو ہن حکم ڈنو تا ہن نوکر سندس زال ایں بارن کے غلامن طور وکنے رقم وصول کئی وئی، پر ایہو نوکر بادشاہ جے پیرن تے کرے پیو ایں کے کھیس رحم لائے چلائن لگیو۔ پیارے بارو بادشاہ کے متس رحم اچھی ہوئے، سو کھیس سمورو قرض بخشے چھڈیا۔ ایہو نوکر باہر نکتو تا پینجو ہک ساتھی نوکر ملیس جہیں ڈاہیں ہن جا کچھ چاندی جا سکہ قرض ہویا، ہن ہنے کھے گچھے کھا وجھے ورتو آئی پیسن جے گھر کندے چائز تا منہ کھے ہانے جو ہانے پیسہ ڈے۔ پیارے بارو ہن جے ساتھی نوکر کھیس لے آئیں دے چیو تا مہربانی کرے موکھے کچھ مہلت ڈیو، جلد ہی تنجو قرض واپس کندس۔ پر پہرے نوکر انہیں غریب نوکر جی ہک بنا بدھی ائی جیل ما وجھرائس۔ پیارے بارو جڑے بادشاہ کے انہیں گال جی خبر پئی تڑے ہو ڈاڈو کاوڑیو، ہن ہنے بچھڑے نوکر کے گرایو چیو تا منہ تو کے کروڑن چاندی جا سکہ بخشی چھڈیا، پر تو ہن جا تھوڑا پیسہ با معاف نہ کیو، انہیں کرے ہانے تو کھے جیل موکلیاں تو جیس تائیں تو مجھو سمورو قرض ادا نہ کندائی تیس تائیں اتے ہی رہندو۔ پیارے بارو عیسیٰ مسیح ودیق فرمایو تا یاد رکھو خدا اوہاں کے تیس تائیں ہرگز معاف نہ کندو جیس تائیں اوہاں پہنجی سچے دل سا ہک بے کے معاف نہ کندا۔ پیارے بارو ہن کہانی سا تواں ایہ ضرور سکھندا ہویا کہ جے کرے اساں جا عیسیٰ مسیح اساں کے پانجے گناہوں جی معافی ڈیندو آ، ایئں اساں با ایک با کے معاف کرے چھڈیو۔ آؤں امید کندی آ کہ تواں کے ایک کہانی بے حد پسند آئی ہندی۔ ہانے اواں اکڑو گیت بدندے۔
جانی تو تو مجھو حال او مجھا
پرماتما، پیارا پرماتما،
یا
अॼु दुनिया में तमामु घणा माण्हू रुहानी इल्म जी तलाश में आहिनि। उहे हिन परेशान कुन दुनिया में ख़ुशी ऐं सुकून जा तलबगार आहिनि ऐं ख़ुशख़बरी ही आहे त बाइबल मुक़दस तव्हां जी ज़िंदगी जे मक़सद खे ज़ाहिरु करे थी। AWR ते असीं तव्हां खे ख़ुदा जो कलाम सेखारींदा आहियूं जेको पंहिंजी शाहिदी पाण आहे। ख़त लिखण लाइ असांजो पतो नोट करे वठो। इंचार्ज प्रोग्राम उमेद जो सॾु, पोस्ट बॉक्स नंबर 32, लाहौर, पाकिस्तान। सामाईन, तव्हां असांजो प्रोग्राम इंटरनेट ते भी ॿुधी सघो था। असांजी वेबसाइट आहे www.awr.org।
अचो साथियो, हींअर कलाम मुक़दस ॿुधंदासूं।
ख़िदामंद यसु मसीह जे नाले में अव्हां सभिनी खे सलाम क़बूल थिए। मोहतरम साइमीन, हाणे वक़्तु आहे त असां ख़ुदा जे कलाम खे ॿुधूं। त अचो असां पंहिंजे ईमान जी मज़बूतीअ जे लाइ, पंहिंजे पाण खे रुहानी तौर ते मज़बूत करण जे लाइ ख़ुदा जे कलाम खे ॿुधूं। छो जो पा कलाम में ॿुधायो वियो आहे त ॿुधनि सां ईमान वधे थो ऐं ईमान सां असांजी रुहानी तरक़ी थिए थी ऐं असां पंहिंजे दुश्मन सां मुक़ाबले जे लाइ तयारु थियूं था। साइमीन, अॼु जेकी ॻाल्हि असां बाइबल मुक़दस मां सिखंदासूं, ॼाणींदासूं, उहे इहो आहे त ईमानदारनि जी ज़िंदगी, जेकॾहिं असां ईमाल जी किताब जे बे बाब जी 43 सां वठे 47 आयत ताईं पढ़ूं त हिते कुझु ईअं लिखियलु आहे। रसूलनि केतिरा ई मौज़ा ऐं अजब जहिड़ा कम कया, सो उन करे हर हिकु खे ख़ुदा जो ख़ौफ़ थियण लॻो। जिन ईमान आनियो सी सभु गॾु गुज़ारण लॻा ऐं हिक ॿिए जी शयुनि में भाईवार थी रहंदा हुआ। इहे पंहिंजो माल मलकियत विकने पैसा पान में विरहाईंदा हुआ ऐं हर हिक खे पंहिंजी घुर्ज मुताबिक़ मिलंदो हो। इहे हर रोज़ हैकल में गॾु थींदा हुआ ऐं पंहिंजनि घरनि में ख़ुशी ऐं दिलि जी सफ़ाईअ सां गॾिजी मानी खाईंदा हुआ। हू ख़ुदा जी वखान कंदा हुआ ऐं सभिनी महननि में इज़त हुयूं। सो ख़ुदा संदन टोले में रोज़ाना उन्हनि खे शामिल कंदो रहंदो हो जिन खे छुटकारो मिलंदो हो। पा कलाम जे पढ़ण ऐं ॿुधनि ते ख़ुदा जी बरकत थिए, आमीन। मोहतरम साइमीन, असां बाइबल मुक़दस जे हिन हिसे में ईमानदारनि जी बाहमी ज़िंदगीअ जे बारे में ॼाणण वारा थींदा आहियूं। ख़ुदा जो कलाम असांखे इहो ॿुधाए थो त जॾहिं यसु मसीह जे शागिर्दनि महननि जे साम्हूं यसु मसीह जो पैगाम पेश कयो ऐं जॾहिं रसूलनि रुअल कुदस जी नेमत खे हासिल कयो ऐं ईद पेंतिकोस जे ॾींहुं यरूशलम में जॾहिं उन्हनि यसु मसीह जे नाले जी शाहिदी ॾिनी त घणाई माण्हू यसु मसीह ते ईमान खणे आया ऐं हिन ॾींहुं अटकल 3000 महननि बपतुस्मो वरितो ऐं यसु मसीह खे क़बूल करे कलिसिया में शामिल थी विया ऐं पोइ इहो सभु इब्तदाई कलिसिया जो हिसो थी विया। ऐं साइमीन, असां बाइबल मुक़दस में इहो बि पढ़ंदा आहियूं त जेका ईमान खणे आया हुआ उहे सभु हिक जहा ते रहंदा हुआ ऐं उहे सभु चीज़नि में भाईवार हुआ। ऐं हिते असां जे लाइ जेको पैगाम मिले थो उहे इहो आहे त असां सभई ईमानदार माण्हू जेका ख़ुदावनि जी इबादत कंदा आहियूं असां खे मिले गॾिजी रहनो आहे ऐं सभिनी चीज़नि में हिक ॿिए जे असां भाईवारी करणी आहे। साइमीन, भाईवारीअ जो मतिलबु आहे पान में विरहाइनि, पंहिंजी शयूं हिक ॿिए सां विरहाइनि ऐं हिक ॿिए सां उन्हनि नेमतनि खे उन्हनि बरकतनि खे विरहाइनि जेकी ख़ुदा असां खे ॾिनियूं आहिनि। साइमीन, जॾहिं असां ख़ुदा जी इबादत जे लाइ गॾु थींदा आहियूं, जॾहिं असां दुआ जे लाइ गॾु थींदा आहियूं, जॾहिं असां कलाम मुक़दस जे मुताले जे लाइ गॾु थींदा आहियूं, त छा हुन वक़्तु असां पंहिंजे दिलनि खे पंहिंजे घरनि खे खोलंदा आहियूं जीअं त हिक ॿिए सां पंहिंजी मोहबत जो अज़हार कयूं ऐं रुहानी ज़िंदगी में अॻिते वधे सघूं? साइमीन, जॾहिं असां रफ़ाकत शिराकत कंदा आहियूं, हिक ॿिए सां मेल जोल कंदा आहियूं ऐं हिक ॿिए सां पंहिंजी मानी विरहाईंदा आहियूं, पंहिंजो खाधो विरहाईंदा आहियूं, जॾहिं असां मिले जुले खाईंदा आहियूं, त उन वक़्तु इहो ज़रूरी थींदो आहे त असां बिना तरफ़दारीअ जे हिक ॿिए जी इज़त कयूं, हिक ॿिए जो एहतराम कयूं ऐं हिन भाईचारे सां फ़ाइदो वठूं। ख़ुदा जो कलाम असांखे इहो ॿुधाए थो त जॾहिं हिकु वॾी तादाद में हिकु वॾे अंग में माण्हू ख़ुदा जी कलीसिया में शामिल थी विया त उन्हनि पंहिंजे माल खे वकामे पंहिंजी जायदादनि खे वकामे हिकु ॿिए जी ज़रूरतनि खे पूरो कयो जीअं त हिते इहो बि लिखियलु आहे त उन्हनि पंहिंजो मालो असबाब वकामे हिकु ॿिए जी ज़रूरत जे मुताबिक़ हिकु ॿिए में विराए छॾियो साइमीन अॼु असां पंहिंजे मुआशरे में ॾिसणो आहे पंहिंजी कलिसिया में ॾिसणो आहे पंहिंजे शहर में ॾिसणो आहे त उहे कहिड़ा माण्हू आहिनि जिन्हनि खे असांजी ज़रूरत आहे कॾहिं कॾहिं असां रुगो उन्हनि माननि में पंहिंजी चीज़ू विराईंदा आहियूं कॾहिं कॾहिं असां रुगो उन्हनि माननि खे पंहिंजी चीज़ू ॾींदा आहियूं जिन्हनि खां असां खे को लालच हूंदो आहे या पोइ असां इहो सोच रखंदा आहियूं त थी सघे थो कलो को इहा असांजी मदद कनि पर साइमीन असांजे ज़हननि में इहो ॻाल्हि न थियनि घुर्जे बल्कि जॾहिं असां कंहिं ॿिए खे ॾींदा आहियूं कंहिं ॿिए जी मदद कंदा आहियूं त पोइ असांखे इहा तवका रखनि न घुर्जे त जेकी शइ असां ॾेई रहिया आहियूं सुभाणे उहे असांखे वापसि मिलंदी जॾहिं असां ख़ुदा जे घस में पंहिंजी माल ऐं जायदाद ॾेई छॾंदा आहियूं त हुन वक़्तु असांखे रुगो इन ॻाल्हि ते ईमान ऐं यकीन रखनि घुर्जे त जेको कुझु असां ख़ुदा जे घस में ॾिनो आहे ख़ुदा जी ख़िदमत जे लाइ ॾिनो आहे उन जे बदिले में ख़ुदा असांखे पंहिंजी बरकतनि सां मालामाल कंदो ऐं साइमीन असांजी ज़िंदगीअ में इहो ख़ूबी थियनि घुर्जे पहिरियों इहो ॻाल्हि आहे असां पंहिंजी जायदाद में पंहिंजे माल में पंहिंजी चीज़नि में हिकु ॿिए सां भाईवारी कयूं ॿियनि सां पंहिंजी बरकतनि खे पंहिंजी नेमतनि खे तक़सीम कयूं ऐं पोइ इहो त जेको कुझु ख़ुदा असांखे ॾिनो आहे असां उहे ॿ ॿियनि में विरहायूं त हिन वक़्तु असां इहे सोच न रखियूं त इहे असांखे वापसि मिलंदो छो जो असां पंहिंजो मालो असबाब ख़ुदा जी ख़िदमत जे लाइ ख़ुदा जे कम जे लाइ ॾिनो आहे ऐं ख़ुदा ते ईमान ऐं भरोसो रखणो आहे ख़ुदावंद असांखे इन जे बदिले में पंहिंजी अलाही बरकतनि सां मालामाल कंदो साइमीन असां इंसान सां तवका न रखियूं बल्कि असां ख़ुदा सां तवका रखियूं ईमान ऐं भरोसो ब ख़ुदा ते रखियूं ख़ुदावंद असांजो ख़ुदा महिरबानी ख़ुदावंद आहे उहे कंहिंखे मोहताज न थियण ॾींदो आहे उहे कंहिंखे लाचार न थियण ॾींदो आहे बल्कि उहे वॾी फराख दिलीअ सां पंहिंजे माननि खे नवाज़ंदो आहे ऐं पोइ साइमीन पाक कलाम में इहो बि लिखियलु आहे त उहे हर ॾींहुं यक दिल थिए हैकल में गॾु थींदा हुआ अॼु इन लाइ ज़रूरी आहे त असां बि दुआ जे लाइ यक दिल थिए गॾु थियूं जॾहिं असां बि इबादत जे लाइ गॾु थींदा आहियूं जॾहिं असां बि ख़ुदा जे घर वेंदा आहियूं त पोइ ज़रूरी आहे त असां बि यक दिल थिए हिकु ईमान थिए ख़ुदा जे घर में गॾु थियूं ऐं हिकु ॿिए सां हसद न कयूं हिकु ॿिए सां नफ़रत न कयूं हिकु ॿिए ते नुक़्ता चीनीअ न कयूं असां पंहिंजे पान में को इख़्तिलाफ़ न रखियूं ऐं ख़ुदा जे घर में जॾहिं असां गॾु थियूं त का बि बहस न कयूं साइमीन जॾहिं असां गॾु थींदा आहियूं त असांजो मक़सदु इहो थियणु घुर्जे त हिते असांजो गॾु थियनि बाहिस बरकत थिए असां ख़ुदावनि जे नाले खे इज़त ऐं जलाल ॾियण जे लाइ गॾु थियूं जीअं त पाक कलाम में असां पढ़ियो आहे त इब्तदाई कलिसिया जा माण्हू जॾहिं गॾु थींदा हुआ त उहे ना रुगो दुआ कंदा हुआ ना रुगो हू पाक कलाम जो मुतालो कंदा हुआ ना रुगो हू ख़ुदावनि जी इबादत कंदा हुआ बल्कि उहे मानी तोड़नि जी ख़ुशी ऐं सादा दिलीअ सां खाधो खाईंदा हुआ इन लाइ साइमीन ज़रूरी आहे त असां बि सादगीअ खे अपनायूं ज़रूरी न आहे त असां घणा पियो पैसो ख़र्च कयूं बल्कि इन जे बदिरां असां सादगीअ सां गॾु थियूं हिकु ॿिए सां मेल मिलाप कयूं हिकु ॿिए सां मिले जुले ख़ुदा जी ख़िदमत कयूं ऐं पाक कलाम में बि इहो लिखियलु आहे त उहे ख़ुदा जी हमद कंदा हुआ उहे महननि खे अज़ीज़ रखंदा हुआ त यकीन रखजो जॾहिं असां ख़ुदा जी हमद कंदासूं जॾहिं असां ख़ुदा जी इबादत कंदासूं जॾहिं असां ख़ुदा जे हज़ूर दुआ कंदासूं त इन खां ॿिया माण्हू मुतासिर थींदा ऐं ॿियनि महननि जे दिलनि में असां जे लाइ मोहबत वधंदी साइमीन असां सभई बि उन्हनि माननि खे पसंदि कंदा आहियूं जेका भलाईअ जा कम कंदा आहिनि, जेका ख़ुदा जी इबादत कंदा आहिनि, जिन्हनि जी ज़िंदगियूं दवाइया हूंदियूं आहिनि, जेका रातबाज़ीअ जी ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि। त इन जो मतिलब इहो थियो त उहे शख़्स ख़ुदा ऐं इंसान जी नज़र में मक़बूल थींदो आहे, जेको भलाईअ जो कमु कंदो आहे, जेको रातबाज़ीअ जी ज़िंदगी गुज़ारींदो आहे। ऐं पोइ साइमीन असां हिते इहो बि पढ़ंदा आहियूं त जेका माण्हू निजात हासिल कंदा हुआ उन्हनि खे हर ॾींहुं उन जमात में शामिल कयो वेंदो हो। अॼु जॾहिं असां बि यसु मसीह ते ईमान आनींदा आहियूं, पंहिंजे गुनाहनि सां तौबा कंदा आहियूं, पंहिंजे गुनाहनि सां माफ़ी हासिल करे वठंदा आहियूं, जॾहिं असां यसु मसीह खे पंहिंजो निजात ॾींदड़ तस्लीम करे वठंदा आहियूं, जॾहिं असां बपतिस्मा वठी छॾंदा आहियूं, जॾहिं असां पाक कलाम जे मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदा आहियूं, त उन वक़्तु ख़ुदांद असांजो ख़ुदा असांखे बा पंहिंजी जमात में शामिल करे वठंदो आहे, जेकी रातबाज़ माननि जी जमात आहे, जेका उन जे रत सां ख़रीद थियल माण्हू आहिनि, जेका निजात याफ़्ता माण्हू आहिनि, जिन्हनि जा नाला किताब हयात में लिखिया वेंदा आहिनि, छो जो ख़ुदावंद ख़ुदा इन्हनि खे पंहिंजी आसमानी बादशाही में वठे वेंदो। ख़ुदावंद असांजो ख़ुदा इन्हनि खे हमेशह पंहिंजे पान सां गॾु रखंदो। त अचो साइमीन अॼु असां ईमानदारनि जी इजतमाहीअ ज़िंदगीअ जे बारे में सिखूं, असां बि इन्हनि ॻाल्हियुनि खे पंहिंजी ज़िंदगीअ जो हिसो ठाहियूं, असां बि इन्हनि ॻाल्हियुनि खे पंहिंजी ज़िंदगीअ में शामिल कयूं, ऐं हिक ॿिए सां ख़ुदा जी ॾिनल बरकतनि ऐं नेमतनि खे विरहायूं। जेको कुझु ख़ुदा असांखे ॾिनो आहे उहे असां ग़रीबनि में, यतीमनि में, मोहताजनि में, ज़रूरतमंदनि में तक़सीम कयूं, ऐं ज़रूरतमंदनि जी मदद कयूं, ऐं बीमारनि जी बीमारदारी ते कयूं, जंहिं बि तरह असां उन्हनि जी मदद करे सघंदा आहियूं असां उन्हनि जी मदद कयूं, ऐं कॾहिं बि वापसी वठण जी तवका न कयूं, वापसी वठण जी सोच न रखियूं। ऐं पोइ इहो त जॾहिं असां दुआ जे लाइ, इबादत जे लाइ, या जॾहिं असां ख़ुदा जे घर में गॾु थींदा आहियूं त यक दिल थिए गॾु थियूं, असांजा ख़्यालात, असांजी सोच, असांजो मक़सदु हिकु ई थियणु घुर्जे। असां पंहिंजी ज़िंदगीअ सां पंहिंजे तालुकात खे, इख़्तिलाफ़ात खे, कूड़ खे, हसद खे, बिदत खे, जिदाइयुनि खे ऐं उन्हनि सभिनी चीज़नि खे दूर करे छॾियूं, ऐं असां ख़ुदावन जी हमद ऐं इबादत कयूं, जीअं त ख़ुदा ऐं इंसान जी नज़र में मक़बूल थी सघूं। साइमीन, जॾहिं असां ख़ुदा जी कामिल मर्ज़ीअ जे मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदा आहियूं, त यकीन रखजो ख़ुदावंद असांखे पंहिंजे रातबाज़ महननि में शामिल करे वठंदो आहे, जिन्हनि खे हू पंहिंजी आसमानी बादशाही में वठे वेंदो, जीअं त उहे ख़ुदा सां गॾु हमेशह ताईं रही सघनि। साइमीन, जेकॾहिं असांखे बा ख़ुदा जी बादशाही में वञणो आहे, ख़ुदा सां गॾु रहणो आहे, त अचो अॼु असां इन्हनि ॻाल्हियुनि ते गौर कयूं ऐं पंहिंजी ज़िंदगी ख़ुदा जे कलाम जे मुताबिक़ गुज़ारियूं, जीअं त असां ख़ुदांद ख़ुदा सां पंहिंजे लाइ ऐं पंहिंजे ख़ानदाननि जे लाइ बरकतूं हासिल करे सघूं। ख़ुदांद असांखे अॼो के कलाम जे वसीले सां पंहिंजी अलाही बरकतनि सां मालामाल करे। त अचो साइमीन दवा कयूं। कदुस कदुस रबुल आलमीन, तूं जेको शाह अज़ीम आहीं, तूं जेको हिन काइनात जो ख़ालिक ऐं मालिक आसमानी ख़ुदांद आहीं, ऐं तुंहिंजो थो रायतो आहियां, त तूं हर कंहिं ते रहम कंदो आहीं, तूं हर कंहिं जी फिकर कंदो आहीं, तूं इहे नथो चाहे त कंहिंजी बि नोबत तौबा ताईं न रसे, बल्कि तूं चाहे थो त हर कंहिं माण्हू जी नोबत तौबा ताईं रसे, तूं हर कंहिंखे बचाइण चाहे थो। इन लाइ अॼु मिनत थो कयां त तूं अॼु जे कलाम जे वसीले सां असांजे सोचनि, ख़्यालनि, अरादनि खे बदिले छॾ, तूं असांजे दिलनि खे बदिले छॾ, जीअं त पान में असां यक दिल थिए तुंहिंजे हज़ूर अची सघूं, पान में असां यक दिल थिए हिक ॿिए सां रही सघूं, हिक ॿिए सां पंहिंजी नेमतनि खे, पंहिंजी बरकतनि खे विराइण वारा थी सघूं, जीअं त असांजो नालो बि तुंहिंजी ज़िंदगीअ जी किताब में लिखजी वञे, ऐं रोज़े आख़िरत असां तुंहिंजी आसमानी बादशाही में वञण वारा थी सघूं। इहा सभु कुझु आउं घुरां थो पंहिंजे निजात ॾींदड़ ख़ुदावंद यसु अल मसीह जे वसीले सां। आमीन।
रोजानो एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो 24 कलाक जो प्रोग्राम दक्कन एशिया जलाए उर्दू पंजाबी सिंधी पश्तो अंग्रेजी आई बी जबान में पेश हुंदो आहे। सेहत मतवाजन खादो तालीम खानदानी जिंदगी बाइबल मुकद्दस के समझन जलाए एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो जरूर बुद्धो। ये रेडियो ताजी फिकर कंदो आहे। एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो जी तरफा सा प्रोग्राम उम्मीद जो सड पेश कयो पियो वियो। उम्मीद कंदा आहियूं के तहां के आज जो प्रोग्राम सुठो लग्यो हुंदो। साथियों असा चाहिंदा आहियूं के प्रोग्राम के बेहतर ठाहिण जे लाइ असां खे ख़त ज़रूरु लिखो ऐं प्रोग्राम जे बारे ॿियनि खे ॿुधायो। ख़त लिखण जे लाइ असांजो पतो आहे
इंचार्ज प्रोग्राम उमेद जो सॾु पोस्टबॉक्स नंबर 32 लाहौर पाकिस्तान। पतो हिकु चकर वरी नोट करे वठो। इंचार्ज प्रोग्राम उमेद जो सॾु पोस्टबॉक्स नंबर 32 लाहौर पाकिस्तान। साइमीन तव्हां असांजे प्रोग्राम इंटरनेट ते भी ॿुधी सघो था। असांजे वेबसाइट आहे www.awr.org।
सामिन कल इन्हीं वक्त इन्हीं फ्रिक्वेंसी ते वरी तहां सा मिलंदा।
हाने पेंजी मेज़बान आबिश शमीम के इजाज़त दींदा। अला निगेबान।